अगमसार पूर्वार्ध श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रघुपतये नमः, श्री सद्गुरवे नमः, श्री रामो जयति। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री राम समर्थ। पंचिका पहिली, समास पहिला, मंगलाचरण। सद्गुरु महाराज आपला जय जयकार असो, आपल्या स्वरूपाचा अंत लागत नाही, मायेचे सामर्थ्य आपल्यापुढे मुळीच चालत नाही। अहो आता काय करावे, सर्व साधनांची मर्यादा येथे संपते, त्यामुळे अलक्ष म्हणजे अज्ञेय अतर्क्य अशा सद्गुरूंचे ध्यान कसे करावे हे कळेनासे झाले आहे। ग्रंथाच्या आरंभी जे मंगल करतात त्याचे तीन प्रकार आहेत, स्मरण, स्तवन आणि नमन असे ते तीन प्रकार होत। या तीही खरी चौथा प्रकार नाही। आपण जो अवयवविहीन आहे त्याचे स्मरणरूप ध्यान कसे करावे, जो अनिर्वाच्य म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे त्याची स्तुती कशी करावी, आणि जो निरंजन म्हणजे निर्विकल्प मायाविरहित गुणरहित आहे त्याला वंदन तरी कसे करायचे। तरी धैर्य करून अनंताच्या रूपामध्ये मी प्रवेश करू लागलो, पण विवेकयुक्त सत्सद्विचारयुक्त असून सुद्धा मला तेथे प्रवेश करण्यास मनाई आहे। बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती तेथे नष्ट झाली, अहंकार जमीनदोस्त होऊन नष्ट झाला, या कारणाने ध्यान करण्याची हौस आपोआप फिटली। म्हणजे मन बुद्धी अहंकार इत्यादी ध्यानाची साधने निरुपयोगी ठरल्यावर ध्यान कसे करणार। सद्गुरूंच्या बाबतीत परावाणी विरून गेली, पश्यंती त्यांना पाहताच मागे फिरली, मध्यमा बाहेरच्या बाहेर घाबरून गेली, भीतीने तिचे सामर्थ्यच गळून गेले। अशा परिस्थितीत वैखरी वाढीचे सामर्थ्य बिचारे काय करू शकणार। अशातही मी सद्गुरूंची स्तुती करू पाहत आहे याचा अर्थ मला वेडच लागले असले पाहिजे। सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा सागर, तो किती अगाध आहे, केवळ आनंदाचा तो गाभाच होय, तेथे दोन पावले कुठून असणार, मग त्यांना नमस्कार तरी कसा शक्य होईल। तेव्हा स्मरण स्तवन आणि मनन या तीनही प्रकारांनी मंगलाला अवसर नाही म्हणजे मंगल शक्य नाही। ज्ञानसागरात कल्पनारूप मृगजळाची लाट उठणे अशक्यच, म्हणजे वरील तिन्ही व्यापार कल्पनारूप आहेत आणि निखळ ज्ञानाच्या ठिकाणी कल्पनेला वावच नसतो। जेथे माया स्पर्श करू शकत नाही तेथे कल्पना कष्टी म्हणजे निराश होणारच, म्हणून स्थिती करू नये हेच रास्त ठरेल। पण सद्गुरू वाचून दुसरे इष्टदैवत संबंध त्रिभुवनात आढळत नाही, कारण जे जे माया निर्मित ते अशाश्वत असते, कारण मायेचे जे जे कार्य असते ते कधीच शाश्वत नसते। त्रिभुवन हे माया कार्यच आहे, तेथे सद्गुरूंसारखे नित्य शाश्वत असे तत्व कसे भेटणार। आता यावर बुद्धीला एक उपाय सुचला, मुख्य स्वरूप जर असे वर्णनाच्या आवाक्यात येत नाही तर मग मायेच्या सहाय्याने विधिनिषेध रूप मार्गाने त्याचे वर्णन करावे, हे बरे। वेदांची ही मर्यादा तेवढीच आहे। श्री सद्गुरु हे अणु नाहीत म्हणून गुरु आहेत, अणु म्हणजे सूक्ष्म आणि गुरु म्हणजे थोर, त्यांचा पार म्हणजे दुसरी कड लागत नाही म्हणून ते अपार आहेत, त्यांच्या रूपात विकार नाही म्हणून ते निर्विकार होत, अशी ही निषेधरूप वर्णनाची पद्धत होय। या उलट सद्गुरु हे सद्रूप ज्ञानघन आनंदमय अनंत आणि परिपूर्ण आहेत अशा प्रकारचे हे वेदातील वर्णन विधरूप आहे. या प्रकारच्या वर्णनापर्यंतच वेदांची मर्यादा जाते, त्या पलीकडे वेद अधिक काही सांगू शकत नाही. सद्गुरु स्वरूपाची ओळख पटावी म्हणून मायेच्या सहाय्याने तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण ही दोन शास्त्रशुद्ध चिन्हे आता सांगता येतील. ते तिन्ही काळी अबाधित असते म्हणून ते सत होय. ते सदा सर्वदा स्वयंप्रकाशी असते हेच त्याचे ज्ञानरूप होय. त्याच्या ठिकाणी सर्व सुखदुःखांचा नाश झालेला असतो म्हणून ते परम म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा आनंदाची जणू खाणच असते. ही तीन वैशिष्ट्ये स्वरूपाच्या लक्षणांमध्ये अव्यावर्तक म्हणजे कधीही दूर न करता येणारी असतात. आता त्याचे तटस्थ लक्षण म्हणजे विशिष्ट काळीच त्याला लागू होणारे त्याचे चिन्ह, ते तैत्तिरीय उपनिषदात सांगितले असून ते व्यावर्तक म्हणजे प्रसंगी त्याच्यापासून दूर करता येते. ते नित्य लक्षण नसून बदलणारे लक्षण होय. ज्यापासून हे सर्व विश्व निर्माण झाले ते ज्याच्या स्वरूपात राहते आणि शेवटी ते ज्याच्यात विलीन होते ते या उत्पत्ती स्थिती लयाचे अधिष्ठान असते, तेच श्रीगुरु होत. गुरुस्वरूपाचे अशा प्रकारे करून दिलेले ज्ञान हे यथार्थ नाही हे खरे. जर गुरुकृपेने मी पण नाहीसे झाले तर मग जे उरते तेच गुरुस्वरूप होय. मायेच्या सहाय्याने ज्याचे वर्णन केले, कल्पनेपासून ज्याची उत्पत्ती झाली, ते सर्व नामरूपाचे मासले म्हणजे नमुने आहेत. नामरूपाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या सर्वांमध्ये अस्ति म्हणजे सत्ता, भाती म्हणजे ज्ञान आणि प्रिय म्हणजे आनंद या ब्रह्मलक्षणांशिवाय दुसरे काही नाही. एका मातीवाचून घट, गाडगे, रांजण इत्यादी प्रकार कसे संभवतील, त्याप्रमाणे जे एक तत्व आहे तेच हे सर्व दृश्य विश्व आहे. तेच सर्वत्र सर्वदा व्यापून आहे. असो, अशा प्रकारे सद्गुरु अमूर्त आहेत. ते जगदाकार धारण करून मूर्तिमान होतात, तेच विविध अवतार धारण करतात. हे ते सर्व मायेच्या प्रभावाने करतात. अहो गुरु महाराज, माया आणि अविद्या या दोन शक्तींच्या योगाने तुम्ही अनुक्रमे शिव आणि जीव अशी रूपे धारण करता, गुरु आणि शिष्य अशी रूपे धारण करता, एकटेच असूनही तुम्ही ही सर्व क्रीडा करता. अविद्येच्या सहाय्याने तुम्ही मोह अज्ञान निर्माण करता आणि जगाला त्यात गुंतवून ठेवता आणि पुन्हा तुम्हीच हे सर्व मिथ्या आहे म्हणून उपदेश करता. पण या दोन्ही क्रियांमध्ये शेवटी तुम्हीच एकटे असता. दोन्ही ठिकाणी तुम्हीच असल्याने मग मीपणाचे म्हणजे अहंकाराचे कामच काय? मीपणा व्यर्थच ठरला. मीपणा नसल्याने तूपणाही सहजच व्यर्थ ठरतो. मी तू असे द्वैत नसल्याने लाटा नसतानाही जसे पाणी पाणी रूपाने राहते, त्याप्रमाणे तुम्हीच मी तूपणाची उपाधी नसलेल्या अवस्थेत एकटे असता. मग मी तूपणाची उपाधी निर्माण झाल्यावर तुम्हीच सर्व कसे नसाल? या सर्व नामरूपात्मक उपाधीमध्ये तुम्हीच व्यापून असता. हे सर्व तुमच्या कृपेनेच कळू शकते, एरवी करणे अशक्य. तुम्हाला जे अनन्यत्वाने येऊन मिळतात त्यांवरच तुमची कृपा होते. कृपा म्हणजे तुम्ही मुमुक्षू साधकाचा मीपणा नष्ट करून त्याला आपलेपणा देता, यालाच आत्मनिवेदन म्हणतात. हा भक्तीचा नववा प्रकार होय. अज्ञानामुळे जीव भ्रमले होते, केवळ त्या संकुचितपणामुळे एकदेशित्वामुळे त्यांना दारिद्र्य आले होते. त्यांना उपदेश करून तुम्ही ज्ञानरूपी साम्राज्य पदावर बसवले. जगात दाते उदंड आहेत पण स्वतःचे स्थान निजपद कोणी देत नाहीत. ब्रह्मादी तीन देव दाते म्हणून प्रसिद्ध जरी असले तरी ते आपापली स्थाने सांभाळून असतात. तुम्ही मात्र असे नाही आहात. शरण आलेल्या भक्ताला तुम्ही आपले स्थान म्हणजे पद देऊन टाकता, म्हणून तुमच्याखेरीज दुसऱ्या वंचक देवतांना मी मानत नाही। तुमच्यासारखा दुसरा कोणीही या त्रिभुवनात नाही। तुम्हाला देण्यासाठी उपमा कोठून आणावी? तुम्हाला उपमा देता येत नाही, तुम्ही निरुपम आहात। हे असू द्यात, तुम्ही वेगळे कुठे आहात? पाणी आणि लाटा यात भेद असतो काय? सद्गुरु महाराज, जे जे दिसते आणि भासते ते ते आपणच आहात। मंगलाचरणी ज्याचे स्तवन करतात असा त्रिमात्रात्मक म्हणजे अ उ म प्रणरूप ओंकार स्वरूप गणपती तुम्हीच आहात। तुम्हीच विश्वाच्या आरंभी होता, त्याच्या अंतानंतरही तुम्हीच राहणार आहात। ज्या प्रसिद्ध चार वाणी आहेत त्याच मायाकन्या म्हणजे मायेपासून निर्माण झालेल्या शारदा होत। तुम्ही सूर्याप्रमाणे असून त्या चार वाणी मृगजळाप्रमाणे तुमच्यामुळेच निर्माण झालेल्या तुमच्यापासूनच वाहत असतात। तुम्ही रजोगुणाचा स्वीकार करता तेव्हाच सृष्टीची उत्पत्ती करता। ज्याला चतुरानन म्हणतात तो ब्रह्मदेव तुम्हीच आहात। श्रेष्ठ अशा सत्वगुणाचा आश्रय करून जाणीव रूपाने सृष्टीचे पालन करणारा चतुर्भुज नारायण विष्णू तुम्हीच आहात। नेणीव हा तमोगुण असून तिच्या सहाय्याने श्री शंकर विश्वाचा संहार करतो। तो कैलासावर निवास करणारा पंचमुखी तीन डोळे असलेला शंकर तुम्हीच आहात। इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, वायू, कुबेर इत्यादी सर्व दिक्पाल तुम्हीच आहात। तुम्हीच काल, तुम्हीच करता, तुम्हीच मायेचे नियंत्रक आहात। हे राहू द्या, पंचभूतातील भौतिकांना तुमच्या वाचून नाही, पंचभूतातील भौतिकता तुमच्या वाचून नाही। सर्व समष्टी तुम्हीच असल्याने तदंतर्गत व्यष्टीची काय व्यथकथा? म्हणून हे देवाधिदेवा, मी देखील तुम्हीच आहात। मन बुद्धी व्यापून तुम्हीच निरनिराळ्या व्यवसायात गुंतविता। अहो निर्विकल्प गुरु महाराज, तुम्हीच त्यांचा लय घडवून आणता। ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, पंचप्राण, पंचविषय या सर्वात तुमचीच व्याप्ती आहे। कार्यामध्ये कारण असते पण कारणामध्ये कार्य नसते। घटामध्ये माती असते पण मातीत घट नसतो। जेव्हा मीपणामध्ये डोकावून पाहिले, जेव्हा मीपणामध्ये डोकावून पाहिले तेव्हा माझ्यामध्ये तुम्हीच देवडे आहात असे प्रत्यास आले। परंतु तुमच्या निखळ स्वरूपात मात्र मीपणाचे अनुमान सुद्धा करता येत नाही। कार्यामध्ये कारणाची व्याप्ती पाहणे म्हणजे अन्वय होय। उदाहरणार्थ घटामध्ये मातीची व्याप्ती असते, या उलट कारणामध्ये कार्य नसणे म्हणजे व्यतिरेक होय। उदाहरणार्थ मातीमध्ये घटाचा अभाव असतो। अशा तऱ्हेने अज्ञानग्रासक सद्गुरूंच्या पावलांचे मायेच्या सहाय्याने स्तवन केले, देहरहित अशा त्या प्रभूंना नमस्कार केला। मुख्य स्वरूप कसे आहे ते तर मला मुळीच माहीत नाही। मीपणाच नसल्यामुळे मंगल कसे करणार? आता सद्गुरूंचे वर्णन करणे आपल्याला शक्य नाही म्हणून लाजून मीपणाचा त्याग केला। तेव्हा सद्गुरु राया, आता जसे असाल तसेच रहा। अरे रे, हे मी काय केले? अलक्ष अशा सद्गुरूंचे लक्षण म्हणजे व्याख्या करण्याचा मी प्रयत्न केला। माझ्यातून खरोखरच मोठा अन्याय घडला, माझा धिक्कार असो। विदेह म्हणजे देहरहित अशा सद्गुरूंच्या ठिकाणी अवयवांची कल्पना केली, निस्संग सद्गुरूंना संग लावला म्हणजे निस्संगाच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा संबंध जोडला, निर्विकार सद्गुरूंच्या ठिकाणी विकारांची कल्पना केली, त्याबद्दल क्षमा मागतो। वास्तविक पाहता जेथे एक पण ही सहन होत नाही त्या ठिकाणी मी या सगळ्यांची कल्पना केली। हा माझ्याकडून मोठा अन्याय घडला, त्याबद्दल क्षमा मागतो। भज्य म्हणजे पूजनीय देवता आणि भजक म्हणजे भक्त असे दोन्हीही नसताना स्तवनाच्या निमित्ताने मी त्यांची उभारणी केली म्हणजे कल्पना केली. जे अनिर्वाच्य आहे त्याचे वाच्य शब्दांनी वर्णन केले त्याबद्दल क्षमा मागतो. अद्वैताच्या ठिकाणी द्वैत लाजले. अद्वैत हे शब्दसुद्धा फोल ठरतात. आता काहीच बोलणे नसल्याने त्यांना मौन म्हणणे सुद्धा योग्य ठरत नाही. न बोलण्याने मौन सुद्धा तेथे व्यर्थ होते. इति श्रीमत आगमसारे उपपत्तात्पर्यानुसारे मंगलाचरणानुकारे प्रथम समासः श्रीराम समर्थ.